योहान अध्याय 10।
मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे। जो दाराने आत जातो तो मेंढरांचा राखणारा आहे। त्याला द्वारपाळ दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात। तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यास बाहेर नेतो। आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ते त्याची वाणी ओळखतात। ते परक्याच्या मागे जाणार नाहीत तर त्याचपासून पळतील, कारण ते परक्यांची वाणी ओळखीत नाहीत।
हा दृष्टांत येशूने त्यास सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्याचबरोबर बोलला त्या काय आहेत हे ते समजले नाही। यास्तव येशू त्यास पुन्हा म्हणाला,
मी तुम्हास खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे। जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही। मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल। तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल। चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावा या हेतूने येतो। मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। मी उत्तम मेंढपाळ आहे। उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो। जो मेंढपाळ नव्हे व ज्याचे स्वतःचे मेंढरे नव्हेत असा मोलकरी लांडगा येता पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो। मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे, त्याला मेंढरांची काळजी नाही। मी उत्तम मेंढपाळ आहे। जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यास मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला जीव देतो। या मेंढवाड्यातले नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे। ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल। मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझवर प्रीती करीतो। तो कोणी माझपासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो। मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे। ही आज्ञा मला आपल्या पित्यापासून प्राप्त झाली आहे।
या शब्दांवरून यहुद्यात पुन्हा फूट पडली। त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले,
त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे, त्याचे तुम्ही का ऐकता?
दुसरे म्हणाले,
ही वचने भूतग्रस्ताची नवत,
भूताला आंधळ्यांचे डोळे उघडता येतात काय?
यरुशलेमात पुनर्स्थापनाचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरामध्ये शलमोनाच्या देवडीत फिरत होता। तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले,
तू कोठवर आमचा जीव संशयात ठेवतोस? तू ख्रिस्त असलास तर आम्हास उघड सांग।
येशूने त्यास उत्तर दिले,
मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास धरीत नाही। जी कृत्ये मी आपल्या पित्याच्या नामाने करीतो ती मज विषयी साक्ष देतात। तुम्ही विश्वास धरीत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरातले नाही। माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या मागे येतात। मी त्यास सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकून घेणार नाही। ज्याने ती मला दिली तो माझा पिता सर्वांहून मोठा आहे, आणि पित्याच्या हातातून त्यास कोणाच्याने हिसकून घेववत नाही। मी आणि पिता एक आहो।
तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करावयास पुन्हा दगड उचलले। येशूने त्यास म्हटले,
मी पित्याची पुष्कळशी चांगली कृत्य तुम्हास दाखवली आहे, त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?
यहुद्यांनी त्याला उत्तर दिले,
चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषणासाठी। तू मानव असून स्वतःला देव म्हणवितो यासाठी।
येशूने त्यास म्हटले,
तुम्ही देव आहा असे मी म्हणालो, हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यास देवाचे वचन प्राप्त झाले त्यास त्याने देव म्हटले, आणि शास्त्र लेखाचा भंग होत नाही। तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठविले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तू दुर्भाषण करतोस असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्य करीत नसल्यास माझा विश्वास धरू नका, परंतु जर मी करतो तर माझा विश्वास न धरला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा, यासाठी की मजमध्ये पिता आहे व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे.
ते त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हातून निघून गेला. तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याचकडे पुष्कळ लोक आले. ते म्हणाले,
योहानाने काही चिन्ह केले नाही खरे, तरी योहानाने याच विषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.
तेथे पुष्कळ लोकांनी त्याचवर विश्वास ठेविला.